Sí, नमस्तेऽस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च सितिकण्ठाय च नमः कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो मीडुष्टमाय चेशुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृद्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आशवेशाहिराय च नमः शीघ्रियाय च शीभ्याय च नमः ऊर्म्याय च सावस्वन्याय च नमः स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय चापरजाय च नमो मध्यमाय चापगल्भाय च नमो जघन्याय च बुद्धियाय च नमः सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय चावसान्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय चाशुरथाय च नमः शूराय चावभिन्नते च नमो वर्मिणे च वरूथिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च
श्रीराम परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या लिहिलेल्या सद्भक्त मिलिंदादांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई आपल्याला वाचून दाखवणार आहे।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। पुण्यातील प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि कायदेपंडित श्री बाळासाहेब भिडे यांच्या सल्ल्यानुसार प्रायव्हेट ट्रस्ट विसर्जित करून स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ नावाचा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या स्थापनेची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी स्वामीजींनी स्वतः पुढाकार घेतला। ट्रस्टची घटना करताना अडवोकेट काव्यम जोशी यांचे परिचित श्रीयुत पेंडसे साहेब यांची खूप मदत झाली। विजय आणि मकरंद यांनी त्यांच्या मार्गदर्शनानुसार ट्रस्टची योजना किंवा स्कीम आणि ट्रस्टची घटना किंवा डीड यांचं लेखन केलं। सुरुवातीला ठरवलेली प्रायव्हेट ट्रस्टची ध्येय धोरण नवीन आकृतीबंधात निश्चित केली गेली। ट्रस्टी किती असावेत तर तज्ञांच्या सल्ल्यानुसार ती संख्या 7 ठरवण्यात आली। ट्रस्टी कोणाला करायचं यावर स्वामीजी म्हणाले, आपल्याकडे येणाऱ्या तरुण मुला मुलींपैकीच काही जणांना ट्रस्टी करायचा माझा विचार आहे। काही वयस्कर साधकांनाही ट्रस्टी करावं अशी काही मंडळींची इच्छा आहे आणि आपल्याकडे असेच विश्वस्त होऊ शकणारे उत्तम साधक आहेत सुद्धा। तथापि माझ्या मते तरुण मुलंच पुढे 5-50 वर्ष ह्या ट्रस्टचं काम करू शकतील। वृद्ध लोकांना उत्साह असला तरी त्यांना देहाच्या मर्यादा असतात तेव्हा त्यांना विचार करावा। स्वामीजींनी सर्व विश्वस्त 40 आतलेच असावेत असा आग्रह धरला, तो इतका की संस्थेच्या घटनेत सुद्धा त्यांनी त्याचा उल्लेख करायला लावला। त्यांनी त्यावेळेस ज्यांची नावं निश्चित केली ती माझ्या माहितीप्रमाणे अशी होती, मकरंद वझे, विजय कुलकर्णी, तारामती खरे, प्रल्हाद शिंदे, विनायक तथा नंदू गोळे, मकरंद कोपरकर आणि मिलिंद लिमये। मला असं वाटतं की 40 ची मर्यादा स्वामींजींनी घातली कारण गोळे काका त्यावेळेस 39 वर्षांचे होते आणि त्यांना ट्रस्टी करायचंच असं स्वामीजींनी मनोमन ठरवलं होतं. बाकीचे विश्वस्त तर त्याहूनही आतल्या वयाचे होते. स्वामीजींचा हा निर्णय खरोखरीच धाडसी होता. अडून पाडून दबलेल्या कुजबुजीच्या स्वरूपात त्यांच्या या निर्णयावर टीका झाली, परंतु स्वामीजींना कसलीच फिकीर केली नाही. त्या सुमारास एक असा प्रसंग घडला की त्यातून स्वामीजींचं कामातलं एक महत्वाचं धोरण लक्षात आलं. प्रायव्हेट ट्रस्ट स्थापन करण्याची औपचारिकता असल्यामुळे त्या ट्रस्टच्या विश्वस्तांची एक बैठक घेऊन त्यात विसर्जनाचा ठराव संमत करण्यात आला. विश्वस्तांची बैठक वगैरे सर्व गोष्टी खर तर म्हणजे नाममात्रच होत्या. स्वामी म्हणत, तुम्ही सगळे केंद्रात येताना नुसतीच तुमची बैठक, ठराव लिहून त्यावर सर्व मावळत्या विश्वस्तांच्या सह्या घेण्याचं ठरलं. सद्भक्त विजय हे सह्या गोळा करण्याचं काम करत होता. एका ज्येष्ठ विश्वस्तांना मात्र हे सर्वच नापसंत होते. विजय सही घ्यायला गेला तेव्हा ते त्याला म्हणाले, मी सही कशी देणार, मीटिंग केव्हा झाली, मी मीटिंगला नव्हतो. त्याने सही देण्याचं नाकारलं. विजयला या घटनेचं आश्चर्य वाटलं आणि थोडा खेदही झाला. त्याने आम्हा सर्व मित्रांना झाला प्रसंग सांगितला. मकरंद वाजे त्याला म्हणाला, आपण हा सर्व प्रकार स्वामीजींच्या कानावर घातला पाहिजे. त्यानुसार माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचं केंद्र झाल्यावर आम्ही 3-4 जण स्वामीजींकडे गेलो. आमचे गंभीर चेहरे बघून स्वामीजींच्या चेहऱ्यावर स्मित हसे उमटलं. ते म्हणाले, अरे असे काय लांब चेहरे करून आला आहात, काय अडचण झाली आहे. विजयने चात्र स्वामीजींना सर्व घटना कथन केली. स्वामीजी क्षणभर गंभीर झाले, मग एकदम सहजतेने म्हणाले, अरे इतकंच ना, नसेल त्यांना सही केली तर करू दे, बाकी सर्वांच्या सह्या झाल्या ना, मग झालं तर. बहुमताने ठराव संमत झाला. त्यांना पुन्हा सही विषयी मुळीच विचारण्याची गरज नाही. अशा मंडळींच्या बाबतीत अनुल्लेखाचं तंत्र अवलंबावं. नेहमी लक्षात ठेवा की अशा प्रसंगी वादविवादात शक्यतोवर पडू नये. त्यातून नुसता संघर्ष उभा राहतो आणि कोणाचंच कल्याण होत नाही. म्हणून आपण अनुल्लेखाचं शस्त्र चालवावं. तुम्ही झाला प्रसंग विसरून जाण्याच योग्य आहे. अनुल्लेखानेच अशा प्रवृत्ती मारून टाकायच्या असतात. अक्षरशः स्वामीजींनी त्या गृहस्थांना एका शब्दाने त्याबद्दल जाब विचारला नाही. तो प्रसंग कायमचा संपवून टाकला. युक्ती प्रयुक्तीने संघर्ष टाळला तर काम जास्त मजबूत आणि एकजीव होऊ शकतं. याचा अद्भुत वस्तुपाठ स्वामीजींनी आम्हा सर्वांना दाखवून दिला. स्वामीजींची साधना, सद्ग्रंथांचं अंतरंग चिंतन, त्यांचं प्रेम, त्यांचा बोध, हे सर्व त्यांच्या अंग प्रत्यंगातून दृग्गोचर होतच असे. 1984-85 सुमारास स्वामीजींच्या कपाळावर अशाच एका खुणा काही उमटायला सुरुवात झाली असं मला आठवतंय. स्वामीजींचा मूळचा गौरवर्ण होता, परंतु त्या सुमारास त्यांच्या भुवया आणि कपाळाचा मध्यभाग या ठिकाणी एक ज्योतीसारखा आकार दिसू लागला. एखादी पंची असावी आणि तिची ज्योत प्रकटावी अशा प्रकारचा साधारण तो आकार वाटत होता. बाकीच्या चेहऱ्याच्या तुलनेत हा आकार अधिक उजळ दिसून येत असे. आम्हा सर्वांच्याच हा फरक लक्षात आला. ती ज्योत इतकी वेगळी दिसत होती की स्वामीजींच्या फोटोत देखील ती स्पष्टपणे जाणवत होती. त्या काळात फोटो काढला तर त्याचे निगेटिव्ह मिळत असत. भिकूबाई पानारकरांनी काढलेल्या फोटोच्या निगेटिव्ह मध्ये कपाळाच्या मध्यभागी उमटलेली ऊर्ध्वमुख ज्योत वेगळी दिसे. यावर स्वामीजींना कोणी काही विचारलं तर ते दुर्लक्ष करत. त्यावर कोणा कुठलीही चर्चा होण्यास त्यांचा पाठिंबा नव्हता. एकदा मी बागेश्वर निवासस्थातला त्यांच्या निवासस्थानी काही कामासाठी गेलो होतो. माझ्याबरोबर जे गृहस्थ होते त्यांच्याशी स्वामीजींचं संभाषण चालू होतं. मी त्यांच्या कपाळावर दिसणाऱ्या त्या आकाराकडे पाहत होतो. स्वामीजींच्या जवळ कुणीतरी काढलेल्या फोटोंचा एक गठ्ठा होता. त्यातल्या फोटोकडे पाहत मी स्वामीजींना विचारलं, स्वामीजी प्रत्येक फोटोमध्ये कपाळावर ज्योत दिसते आहे. स्वामीजींनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं. आणि त्या समोरच्या गृहस्थांशी ते बोलत राहिले. मी त्यातला एक फोटो त्या गृहस्थांना दाखवला. त्यांनी स्वामीजींकडे पाहत त्याबद्दल विचारलं. स्वामीजी म्हणाले, तसं विशेष काही नाही, सहज अलीकडे ते दिसतं. मी त्यांना विचारतच असा संघ बांधला होता. मी त्यांना विचारलं, तुमच्या फोटोच्या निगेटिव्ह मध्ये सुद्धा वेगळ्या रंगाचा आकार दिसतो, म्हणजे ते काय असावं? हा प्रश्न ऐकताच ते माझ्याकडे वळले. माझ्याकडे एक क्षणभर रोखून पाहिलं. मी मनातल्या मनात दचकलो. आपलं काहीतरी चुकलंय याची जाणीव झाली. त्यांच्या दृष्टीतील तीव्रता आणि गंभीरता मला हलवून गेली. मला एका छोट्या वाक्यात ते म्हणाले, ती ज्ञानाची ज्योत आहे. दुसऱ्या क्षणी मान फिरवून त्या गृहस्थांशी ते बोलायला त्यांनी सुरुवात केली. मी अजूनही धक्क्यात होतो. स्वामीजींना मी अक्षरशः हे सांगायला लावलं होतं, असं करायला नको हे खरं, परंतु त्यांनी एका वाक्यात खुलासा केला होता. यानंतर कधीच त्यांना याबद्दल असा उच्चार केला नाही. स्वामीजी कधीच गूढवादाचा पाठपुरावा करत नसत. त्यांची योगाची स्थिती त्यांना ठाऊक. तथापि अशा प्रकारावर उगीच साधकांमध्ये चर्चा व्हावी आणि काहीतरी गूढ वलय निर्माण व्हावं हे त्यांना कदापि चालण्यासारखं नव्हतं. नकळत जी अंतरंग स्थिती आहे त्याचे शब्दांकन त्यांनी यावेळी केले होते एवढे मात्र खरे. श्रीकृष्ण अर्पण मस्त.
श्रीराम. पूजनीय स्वामीजींच्या घशाला विश्रांती आवश्यक असल्यामुळे आज आपण इथे प्रथम छोटासा भजनाचा कार्यक्रम करणार आहोत. याचं सूत्रसंचालन सद्भक्त अमरीश देशपांडे करणार आहे.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबी न दिसे, वरी योग्यांची ही मानसे उंबरडोनी जाय. परितयांपाशी पांडवा मी हारपला घेवसावा, जेथ नाम घोषू बरेवा करीती माझा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. सर्वत्र दुर्लभ असणारा परमात्मा नामघोषात सहज सापडतो. आज आपण काही भजन म्हणत त्या परमात्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अतिशय गुह्य गुप्त असणारा हा परमात्मा सद्गुरूंच्या उपदेशामुळे कृपेमुळे सहज प्रगट होतो. सद्गुरू आपल्या शिष्याला परमात्मा स्वरूप होण्यासाठी सहाय्य करतात. आदिनाथांपासून चालत आलेला नाथ संप्रदाय श्री ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत गुरु शिष्यांच्या पवित्र नात्यातून कसा साकारला याचं आपण प्रथम स्मरण करणार आहोत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हे भजन सद्भक्त सायली शेठ आपल्याला सांगेल. आपण तिच्या मागे म्हणूया.
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला, गोरक्ष बोलला गहिनी प्रति गोरक्ष बोलला, गोरक्ष बोलला गहिनी प्रति गोरक्ष बोलला, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार। गहिनी प्रसादे निवृत्ती दातार। ज्ञान देवासार तो जविले ज्ञान देवासार। गहिनी प्रसादे निवृत्ती दातार। ज्ञान देवासार तो जविले ज्ञान देवासार। मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला। गोरक्ष वोळला गहिनी प्रति गोरक्ष वोळला। गोरक्ष वोळला गहिनी प्रति गोरक्ष वोळला।
या स्वामीजींनी आपल्याला या आदिनाथांपासून चालत आलेल्या गुह्य पवित्र ज्ञानाचा उपदेश केला। ते स्वामीजी सर्व संतांमध्ये आपली माऊली बनले असे आपल्या स्वामीजींचे कसे आणि किती वर्णन करणार। त्यांना सुखाचा सागर म्हणू का प्रेमाचा आगर का धैर्याचा डोंगर, ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंचं कसं वर्णन करतात ते पाहूयात। सद्भक्त प्रणव भवाकर आपल्याला हे भजन सांगेल।
गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा। गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा। गुरु वीण देव तुझा पाहता नाही त्रिलोकी। गुरु हा सुखाचा सागरु, गुरु हा प्रेमाचा आगरु, गुरु हा धैर्याचा डोंगरु। कदा काळी डळमळेना, गुरु हा वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ। गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची। गुरु हा साधकांसी साह्य, गुरु हा भक्ताला माय। गुरु हा कामधेनु गाय भक्ता घरी दुभतसे। गुरु हा घाली ज्ञानांजन, गुरु हा दाखवी निजधन। गुरु हा सौभाग्य देऊन साधु बोधनांदवी। काया काशी गुरु उपदेशी, तारक मंत्र दिला आम्हासी। बाप रखुमा देवी वरासी ध्यान मानसी लागले। बाप रखुमा देवी वरासी ध्यान मानसी लागले। गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा गुरु वीण देव दुजा पाहता नाही त्रिलोकी गुरु वीण देव दुजा पाहता नाही त्रिलोकी
स्वामीजींच्या या सगुण स्वरूपाचे आपल्याला नकळत वेद लागतात. पुन्हा पुन्हा त्यांच्या सहवासात जावे आणि ते गोजिरे रूप डोळ्यांनी पाहावे असे वाटते. तुझं पहावयासी कितीदा व्याकुळ झालो. तुकाराम महाराजही पांडुरंगाला म्हणतात, तुझे रूप पाहण्यासाठी माझे मन लाचावले आहे, मला त्याची गोडी लागली आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण. सद्भक्त सायली गंधे आपल्याला सांगत,
आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहताल चाले सुखावले, पाहताल चाले सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझे पाहे पांडुरंगा, जो मी तुझे पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, लाचावले मन लागली से गोडी, लाचावले मन लागली से गोडी, ते जीवन सोडी ऐसे झाले, ते जीवन सोडी ऐसे झाले, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाई, तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाई, पुरवावी आई माय दाते, पुरवावी आई माय दाते, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, आता आवडे हे रूप गोजीर सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे आता दृष्टी पुढे ऐसाची दूर आहे
सद्गुरु ज्या वाटेवरून चालत जातात त्या पाऊल खुणांचा आपण मागोवा घेत पुढे जाऊ त्या धुळीत नाहून आपले मीपणाचे अस्तित्व संपवूयात सद्गुरूंच्या गुरुवाक्याचा ध्यास घेऊयात कारण सद्गुरूंखेरीज जीवन व्यर्थ आहे सद्भक्त गिरीश गोरे आपल्याला सांगेल चालतील सद्गुरु त्या मी पंथे जाईन
चालतील सद्गुरु त्या मी पंथे जाईन अहो चालतील सद्गुरु त्या मी पंथे जाईन उमटतील पाऊले त्या मी धुळीत नाहीन त्या मी धुळीत नाहीन चालतील सद्गुरु त्या मी पंथे जाईन चोरिले गुरुवाक्य ते मी परतून देईना हाणिता मारिता परी मी कबूल होईना परी मी कबूल होईना चालतील सद्गुरु त्या मी पंथे जाईन सांडिता लवंडिता परी ते सरता सरेना उधळिता वाटिता परी ते जवळून जाईना परी ते जवळून जाईना चालतील सद्गुरु त्या मी पंथे जाईन केशव स्वामी म्हणे ते मी काही न नेणे अहो केशव स्वामी म्हणे ते मी काही न नेणे सद्गुरु वाचुनी प्राण्या सद्गुरु वाचुनी प्राण्या तुझे व्यर्थ जन्म घेणे प्राण्या व्यर्थ जन्म घेणे तुझे व्यर्थ जन्म घेणे चालतील सद्गुरु त्या मी पंथे जाईन उमटतील पाऊले उमटतील पाऊले त्या मी धुळीत नाहीन त्या मी धुळीत नाहीन चालतील सद्गुरु त्या मी पंथे जाईन अहो चालतील सद्गुरु त्या मी पंथे जाईन
सद्गुरूंच्या पाऊल खुणांवरून चालत गेले त्यांचे अंकित होऊन त्यांच्या उपदेशाचा ध्यास घेतला की जीवन कसे धन्य होते हे वेणास्वामी सांगतात. गुरुवाक्य प्रेम नौका माया सागर तरलो देखा हे भजन सद्भक्त आनंद कुलकर्णी आपल्याला सांगेल.
गुरुवाक्य प्रेम नौका गुरुवाक्य प्रेम नौका गुरुवाक्य प्रेम नौका गुरुवाक्य प्रेम नौका माया सागर तरलो देखा माया सागर तरलो देखा माया सागर तरलो देखा माया सागर तरलो देखा आम्ही स्वामींचे अंकित आम्ही स्वामींचे अंकित रामनामे मुद्रांकित रामनामे मुद्रांकित अहम ब्रह्म उपदेशिले अहम ब्रह्म उपदेशिले अहम गेले ब्रह्म ठेले अहम गेले ब्रह्म ठेले आली अनुभवाची खूण आली अनुभवाची खूण खुण केली रामार्पण खुण केली रामार्पण वेणा स्वामी अवघा झाला वेणा स्वामी अवघा झाला वेणा स्वामी अवघा झाला वेणा स्वामी अवघा झाला विज्ञानासी अंत आला विज्ञानासी अंत आला गुरुवाक्य प्रेम नौका गुरुवाक्य प्रेम नौका माया सागर तरलो देखा माया सागर तरलो देखा आम्ही स्वामींचे अंकित आम्ही स्वामींचे अंकित रामनामे मुद्रांकित रामनामे मुद्रांकित रामनामे
रमनामे मुद्रांकित रमनामे मुद्रांकित रमनामे मुद्रांकित रमनामे मुद्रांकित
रामचंद्रांनी आपल्या लीला चरित्रात अनेक जीवांना जीवभावाच्या बंधनातून मुक्त केलं, आपल्या कोमल शांत अलिप्त दृष्टीने समाधान दिलं, आपल्या आशीर्वादाने अनेकांना निश्चिंत केलं। अशा श्री रामचंद्रांच्या स्मरणाने नामघोषाने या भजनांची आपण सांगता करूयात। गुरुपद रंजन राम हे शेवटचं भजन सांगेल सद्भक्त प्रणवशे।
गुरुपद रंजन राम जय जय गुरुपद रंजन गुरुपद रंजन राम जय जय गुरुपद बंध विमोचन राजीव लोचन बंध विमोचन राजीव लोचन अभय करांबुज राम जय जय अभय करांबुज राम जय जय गुरुपद रंजन राम जय जय गुरुपद रंजन राम जय 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 राम सीताराम जय जय राम सीताराम जय जय राम जय जय राम सीताराम 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 गुरुपद रंजन राम जय जय
श्रीराम। या भजनाच्या कार्यक्रमानंतर आपण पूजनीय स्वामीजींनी सांगितलेल्या नामस्मरणाच्या ऑडिओ सीडीद्वारे आपण पूजनीय स्वामीजींच्या पाठोपाठ नामस्मरण करणार आहोत। साधारण 13 मिनिटाची ही ऑडिओ सीडी आहे। स्वामीजींचं नाम सांगून झालं की त्याच्या पाठोपाठ आपण नाम घेणार आहोत। परत स्वामीजी नाम सांगतील आणि त्याच्या पाठोपाठ आपण नाम घेणार आहोत।
Thank you. जय जय
جی